面。
आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागपुरातील अंबाझरी धरणाच्या मजबूतीकरण कार्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी। संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी तात्पुरत्या व्यवस्था केल्या सुनिश्चित। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर। 77व्या कान चित्रपट महोत्सवात एफटीआयआयचे विद्यार्थी चिदानंद एस नाईक यांच्या सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो या चित्रपटाला पुरस्कार। आणि विदर्भातील अकोला, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट। नागपूरच्या अंबाझरी धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुरासारखी स्थिती नागपूर शहरात निर्माण झाली होती। ही स्थिती टाळण्यासाठी अंबाझरी धरणातील पाणी पातळीचा निचरा होण्यासाठी 3 गेट बसवण्याचं काम पुढील 6 महिन्यात पूर्ण होणार आहे। सध्या जे स्टॅटिक गेट आहे त्यातून वाढत्या पातळीचं व्यवस्थापन करण्यात येणार असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबाझरी धरणातील मजबूतीकरणाच्या कार्याची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली। अंबाझरी फ्लोच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या काही बांधकामांचं तोडण्याचं काम सुरू आहे। सध्या पूरपरिस्थिती टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व तात्पुरत्या व्यवस्था करण्यात आल्याचं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं। नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाल्यांच्या पुलांवर लोखंडी जाळी लावण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नागपूर महानगरपालिकेद्वारा घेण्यात आलेला आहे। पुलावरून कुणीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना म्हणून 10 झोन अंतर्गत नाल्यांच्या पुलांवर दोन्ही बाजूला ही जाळी लावण्यात येणार आहे। मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरातील 10 झोनमधून नाल्यांवरील 58 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत। या पुलांवर जाळी लावण्याचं काम सुरू करण्यात येत आहे। पुलांवरून मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यांमध्ये टाकला जातो, त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो। या समस्येवर उपाययोजना म्हणून मनपाद्वारे 10 झोनमधील नाल्यांच्या 58 पुलांवर दोन्ही बाजूला मजबूत लोखंडी कठडे आणि त्यावर जाळी लावण्यात येत आहे। लक्ष्मीनगर झोन अंतर्गत खामला चौक, सहकारनगर घाट यासह एकूण 5 ठिकाणी सुरक्षा जाळी लावली जाणार आहे। याशिवाय धरमपेठ झोनमधील अंबाझरी ओव्हरफ्लो, यशवंत स्टेडियम नागनदी, भोले पेट्रोल पंप जवळील नाला यासह एकूण 11 ठिकाणी, हनुमाननगर झोनमधील मानेवाडा घाट, बेसा रोड यासह एकूण 5 ठिकाणी, धंतोली झोनमधील नरेंद्रनगर चौक, सरदार पटेल चौक, घाटरोड यासह एकूण 7 ठिकाणी, नेहरूनगर झोनमधील जगनाडे चौक नाला यासह एकूण 4 ठिकाणी, गांधीबाग झोनमधील गंगाबाई घाट पुलासह एकूण 5 ठिकाणी, सतरंजीपुरा झोनमधील शांतीनगर नाला जैन मंदिरजवळ यासह एकूण 5 ठिकाणी, लकडगंज झोनमधील कृषी विद्यापीठासह एकूण 5 ठिकाणी आणि आशीनगर झोनमधील अशोक चौक नाला यासह 6 ठिकाणी आणि मंगळवारी झोनमधील पोलीस तलाव चौक यासह 5 ठिकाणी सुरक्षा जाळी लावण्यात येणार आहे। रब्बी विपणन हंगाम 2024-25 दरम्यान गव्हाची खरेदी देशभरातील प्रमुख खरेदी करणाऱ्या राज्यांमध्ये सुरळीतपणे सुरू आहे। या वर्षात आतापर्यंत 262.48 लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्यात आला असून केंद्रीय साठ्यात गेल्या वर्षी झालेल्या एकूण 262.02 लाख मेट्रिक टन खरेदीला मागे टाकत यावर्षी गव्हाची खरेदी झाली आहे। निर्देशित खरेदी केल्यामुळे केंद्रीय साठ्यामध्ये सध्या गहू आणि तांदूळ यांचा एकत्रित साठा 600 लाख मेट्रिक टनाच्या पुढे गेला आहे। यामुळे देशाला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजनांतर्गत नागरिकांच्या अन्नधान्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि बाजारातील धान्य उपलब्धतेसाठी देखील सुखावह स्थिती निर्माण झाली आहे। दूरसंचार विभागानं जवळपास 6.5 लाख मोबाईल कनेक्शनवर लक्ष केंद्रित केलं असून ही कनेक्शन्स अवैध, अस्तित्वात नसलेल्या किंवा ओळखीचे बनावट फेरफार केलेल्या पुराव्यांच्या आणि पत्त्यांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून मिळवल्याचा संशय आहे। मोबाईल कनेक्शन्सची विश्वासार्हता आणि डिजिटल व्यवहारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दूरसंचार विभागानं फेर पडताळणी करण्यास सांगितलं आहे. सर्वांसाठी सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्यासाठी दूरसंचार विभाग वचनबद्ध आहे असं निवेदनात म्हटलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर करण्यात आला आहे. मुंबईच्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं दरवर्षी 14 जूनला गो ब देवल पुरस्कार समारंभाचं आयोजन करण्यात येतं. मागील 3 वर्षांपासून पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं नव्हतं. माटुंगा इथल्या यशवंतराव चव्हाण नाट्य संकुलात येत्या 14 जूनला सायंकाळी 4 वाजता सर्व पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे. दरवर्षी नाट्यक्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नाट्यकर्मींचा सन्मान नाट्य परिषदेच्या वतीनं केला जातो. या निमित्तानं कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तसंच 100व्या नाट्य संमेलनानिमित्त घेण्यात आलेला नाट्यकलेचा जागर यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका बालनाट्य एकपात्री नाट्यछटा यावेळी सादर होणार आहेत. कलावंत आणि नाट्यरसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन प्रशांत दामले यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीन पुणे येथील FTII अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या चिदानंद नाईक या विद्यार्थ्यानं दिग्दर्शित केलेल्या सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो या चित्रपटाला 77व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ल सिनेफ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचं कथानक कर्नाटकातल्या लोककथेवर आधारित आहे. याचं चित्रीकरण सूरज ठाकूर, संकलन मनोज व्ही आणि ध्वनी संयोजन अभिषेक कदम यांनी केलं आहे. जगभरातल्या 555 चित्रपट प्रशिक्षण संस्थांमधून आलेल्या 2263 लघुपटांमधून निवड झालेले 18 चित्रपट या पुरस्काराच्या स्पर्धेत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रविनगरस्थित क्रीडा संकुलात मल्टीस्टोरी मल्टीपर्पज इनडोअर स्टेडियमच्या बांधकामास प्रारंभ झाला आहे. कुलगुरू डॉ सुभाष चौधरी यांनी नुकतीच विद्यापीठाच्या क्रीडा परिसराला भेट देत इनडोअर स्टेडियमचं बांधकाम गतीनं करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. इनडोअर स्टेडियमचं काम दर्जेदार व्हावं आणि वेळेत पूर्ण व्हावं यासाठी अधिक वेगानं करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यापीठाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हावा या दृष्टिकोनातून इनडोअर स्टेडियमची इमारत तयार होत असतानाच स्टेडियममध्ये होऊ घातलेल्या खेळ प्रकारांसाठी लागणाऱ्या क्रीडा साहित्याची सूची तयार करून निवड करणं आदी प्रशासकीय मान्यता घेण्यास्तव प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावा असे निर्देश कुलगुरूंनी क्रीडा विभागाचे संचालक डॉ शरद सूर्यवंशी यांना दिले. अद्ययावत प्रकाश योजनेमुळे दिवसरात्रीचे सामने देखील या ठिकाणी घेता येणार आहेत. बुद्ध जयंतीनिमित्त चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशनच्या वतीनं बेजनबाग मैदानावर तयार करण्यात आलेल्या 2586 किलो खिरीचं वाटप करण्यात आलं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे 500 भिक्खू यावेळी उपस्थित होते. यावेळेला त्यांनी पटांगणावर महापरित्राण पाठ तसंच बौद्ध धर्मातील सर्व सूक्तांचं पठण केलं. महापरित्राण पाठ समाप्तीनंतर हा प्रसाद बौद्ध उपासकांना वितरित करण्यात आला. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात 45.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. या उन्हाळ्यातील हे आजपर्यंतचं उच्चांकी तापमान आहे. त्यापाठोपाठ अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर तसंच वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान 43 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. अकोला चंद्रपूर वर्धा आणि अमरावती इथं उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून या ठिकाणी स्थानिक प्रशासनातर्फे नागरिकांना उष्मा प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. भंडारा आणि गोंदिया इथं प्रत्येकी 40.5 अंशाच्या घरात तापमान असून दरम्यान आज बुलडाणा आणि वाशिम वगळता विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. उद्या देखील अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली इथं वादळी पर्जन्यमान राहू शकतं यासाठी हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपुरातील अंबाझरी धरणाच्या मजबूतीकरण कार्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी. संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी तात्पुरत्या व्यवस्था केल्या सुनिश्चित. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर. 77वा कान चित्रपट महोत्सवात एफटीआयआयचे विद्यार्थी चिदानंद एस नाईक यांच्या सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो या चित्रपटाला पुरस्कार. आणि विदर्भातील अकोला अमरावती आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.